यशया अध्याय 5। मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन। माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशयित सुपीक शृंगावर होता। तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकिले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली आणि त्यात एक बुरुज बांधिला व द्राक्षकुंड खोदिले। मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली। तो त्याने रानद्राक्षे दिली। तर आता यरुश्लेमकरांनो व यहूदातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीच्या मळ्याचा न्याय करा बरे। माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली? आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हास सांगतो। मी त्याचे कुंपण काढून टाकीन म्हणजे तो खाऊन टाकतील, त्याचे आवार मोडीन म्हणजे तो तुडविला जाईल। मी तो उद्ध्वस्त करीन, त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही। त्यात काटे सराटे उगवतील, त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघास करीन। कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलांचे घराणे, त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक। त्याने न्यायत्वाची अपेक्षा केली तो अपहार, धार्मिकतेची अपेक्षा केली तो आक्रोश आढळून आला। जे घराशी घर व शेताशी शेत जोडून घेतात, जागा मुळीच उरू देत नाहीत, त्यास धिक्कार असो। तुमचीच काय ती देशात वस्ती आहे असे झाले आहे। सेनाधीश परमेश्वराने माझ्या कानात सांगितले, बहुत मोठी व सुंदर घरे खरोखर ओसाड व लोकरहित होतील। 10 बिघे द्राक्षमळा 10 शेर रस देईल, 1 मण बी 1 पायली धान्य देईल। जे पहाटेस उठून मद्याच्या पाठीस लागतात, जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारस पिऊन धुंद होतात, त्यास धिक्कार असो। वीणा, सारंगी, डफ, बासरी व द्राक्षारस हीच त्यांची मेजवानी, पण ते परमेश्वराच्या कृतीकडे लक्ष देत नाहीत। ते त्याच्या हातचे कार्य पाहत नाहीत। यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत, त्यातले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे। ह्यामुळे अधोलोकाने आपली क्षुधा वाढविली आहे, आपले तोंड अमर्याद पसरले आहे। त्यात त्यांचे वैभव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट, तेथले मौज मारणारेही पडतील। हलके लोक दबले आहेत, बडे लोक नीचावस्था पावले आहेत, गर्विष्ठांची मान खाली झाली आहे। सेनाधीश परमेश्वर तर न्यायाने उन्नत असा प्रगट होईल, पवित्र देव धार्मिकतेने पवित्र असा प्रगट होईल। येथे कोकरे आपले कुरण समजून चरतील, धष्टपुष्टांच्या ओसाड झालेल्या जागा परके खाऊन टाकतील। जे दुष्टतेच्या दोऱ्यांनी दुष्कर्माला, जसे काय गाडीच्या दोराने पापिष्ठपणाला ओढून आणतात, त्यास धिक्कार असो। ते म्हणतात, त्याने त्वरा करावी, आपले कार्य शीघ्र करावे, म्हणजे आम्हास ते पहावयास सापडेल। इस्रायलाचा पवित्र प्रभूचा संकल्प लवकर पूर्ण होवो, म्हणजे आम्हाला त्याचा अनुभव घडेल। जे वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानितात, त्यास धिक्कार असो। जे आपल्या दृष्टीने ज्ञानी व आपल्या मते समंजस, त्यास धिक्कार असो। ज्यांचे शौर्य द्राक्षरस पिण्यात आणि ज्यांची बहादुरी मद्य मिसळण्यात आणि जे लाच घेऊन दुष्कर्म करणाऱ्यास निर्दोषी ठरवितात व धार्मिकाच्या निर्दोषीपणाची हानी करितात, त्यास धिक्कार असो। यास्तव अग्नीची ज्वाला धसकट खाऊन टाकिते व वाळलेल्या गवताचे अग्नीत भस्म होऊन जाते, तसे त्यांचे मूळ कुजलेल्या पदार्थांसारखे होईल। त्यांचा फुलवरा धुईसारखा उडून जाईल, कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे धर्मशास्त्र तुच्छ लेखिले आहे, इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे वचन अभेरिले आहे। यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे। त्याने आपला हात त्याजवर उगारून त्यास मारिले आहे। डोंगर थरारले, त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत। इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे। तो दूरच्या राष्ट्रांसाठी निशाण उभारितो व शीळ घालून दिगंतापासून त्यास बोलावितो। पहा, ते त्वरा करून धावत येत आहेत। त्यातील कोणी थकलेला, कोणी ठोकर खाल्लेला नाही, कोणी डुकली किंवा झोप घेणारा नाही, कोणाचा कमरबंद सैल झालेला नाही, कोणाच्या वाहनांचे बंद तुटलेले नाहीत, त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांची धनुष्ये सज्ज केली आहेत, त्यांच्या घोड्यांचे खूर गारेसारखे, त्यांची चाके वावटळीसारखी आहेत, ते सिंहासारखी गर्जना करीत आहेत, ते तरुण सिंहाप्रमाणे गुरगुरत आहेत व गुरगुरून शिकार पकडीत आहेत, ते ती घेऊन जात आहेत, कोणी सोडवित नाहीत। त्या दिवशी समुद्र गर्जनेप्रमाणे ते त्याजवर गर्जना करीतील। भूमीकडे पहावे तो अंधकार व संकट, तेथील अभ्रांमुळे प्रकाश जाऊन काळोख होईल।